रेड हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:53 झालंय. तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये पाणी बचाना है जरुरी. सध्याची आपल्या शहरातली सिच्युएशन पाहता आपण प्रत्येकानं इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. प्रत्येक जणानं पाणी वाचवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकच जण. त्यामध्ये एकानी सुद्धा हायगाय करून चालणार नाहीये. त्यामध्ये एकानी सुद्धा नाही मी एकट्याने करून काय बिघडणार आहे वगैरे असे विचार करून चालणार नाहीये. प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक जण. आता हे करत असताना जी लोक खरंच प्रचंड पाणी वाया घालवतात अशा लोकांचं काय करायचं? जी लोक गाड्या धुण्यासाठी अक्षरशः घरातल्या नळ्या लावून पाणी वेस्ट करतात अशा लोकांचं काय करायचं? जी लोक कपडे धुण्यासाठी भराभर भराभर बादल्या भरतात अशांचं काय करायचं? शॉवर ऑन केलं की बंद कधी करायचं याचा काही नेम नसतो अशा स्वरूपाची आंघोळ करणाऱ्यांचं काय करायचं? काहीतरी करूयात, स्पेशल काहीतरी करूयात. तुमच्या डोक्यात काही येत आहे? ऐसी लोगो को रोकने के लिए हम क्या कर सकते हैं? काही तुमच्या डोक्यातल्या कन्सेप्ट असतील तर त्या शेअर करा 6601935 नंबरवर. थोड्याच वेळात रेड एफ एम 93.5 काय करणार आहे, काय आहे नेमकी ऍक्टिव्हिटी, काय नेमकी पावलं उचलली जाणार आहेत ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.